हॅलो, आज मी एका हुशार खारुताईची गोष्ट सांगणार आहे. एक असते खारुताई, ती खूप चपळ असते. तिला सारखे इकडून तिकडे धावायला आवडत असते. ती प्रत्येकाच्या घरात डोकावून बघत असते, त्यामुळे प्रत्येक घरातील माणसे तिला ओळखत असतात. एकदा काय होते, खारुताई सकाळी उठते, आपला ब्रेकफास्ट करते व निघते फिरायला. पहिल्यांदा ती एका झाडावर चढते, सगळ्या ब्रँचेसवर जाऊन सगळ्या बर्ड्सना हाय हॅलो करते. झाडावरून खाली रस्त्यावर उतरते तर तिला एक सुंदर फूल वाऱ्यावर डोलताना दिसतं. आपल्या दोन पायावर उभी राहून खारुताई त्या फुलाकडे बघतच राहते. मग तुरू तुरू त्या फुलाजवळ जाते व त्याला म्हणते, तू किती ब्युटीफुल आहेस. फुलाला खूप आनंद होतो. फूल पण तिला खाली वाकून थँक्स म्हणते. मग खारुताई एका घराजवळ येते. त्या घराच्या खिडकीत एक छोटा मुलगा हातात बिस्किट घेऊन खारुताईची वाटच बघत असतो. खारुताई रोज त्याच्याकडून बिस्किट खात असते. तो मुलगा आज पण खारुताई त्याच्याकडून बिस्किट घेते. तो मुलगा तिच्या मऊ मऊ पाठीवरून हात फिरवतो. खारुताई खुश होते. आपल्या गोंडस शेपटीने ती त्या मुलाच्या गालावर गुदगुल्या करते व त्याला बाय म्हणते, कारण नेक्स्ट हाऊसमध्ये एक आजोबा नेहमी तिच्या येण्याची वाट बघत असतात. त्या आजोबांचा मुलगा दोन तीन घरे सोडून राहत असतो. रोज त्याच्याकडे गुड मॉर्निंगची चिठ्ठी आजोबा खारुताईकडून पोचवत असतात. त्या आजोबांना ऐकू येत नसल्याने ते फोनवर बोलू शकत नसतात. आज मात्र खारुताई त्या आजोबांच्या खिडकीत डोकावते तेव्हा तिला असे दिसते की आजोबा बेडवर झोपून आहेत. मग ती खिडकीतून खाली उतरते, त्यांच्या बेडजवळ जाते. ताजोबा आजारी असतात. खारुताईला बघून ते तिला जवळ बोलवतात व तिच्याकडे एक चिठ्ठी देतात व सांगतात, ही मुलाला दे. त्यात नॉट वेल असे लिहिलेले असते. खारुताई सगळे समजल्यासारखी चिठ्ठी घेते, त्यांच्या गालावरून शेपटी फिरवते. जसे काही ती त्यांना म्हणत असते की गेट वेल सून. मग परत तुरु तुरु खिडकीत चढून धावतच सुटते. आजोबांचा मुलगा तिची वाटच पाहत असतो. आपल्या डॅडची रोज चिठ्ठी आणणारी ही खारुताई त्याला खूप आवडत असते. आज तो तिच्यासाठी स्ट्रॉबेरी घेऊन वाटच बघत बसलेला असतो. पण खारुताई आज जी चिठ्ठी देते त्याने तो घाबरून जातो. चिठ्ठी वाचून तो खारुताईला स्ट्रॉबेरी देतो व सांगतो, थँक्स खारुताई, तू जर आत उतरून बेडवरून ही चिठ्ठी आणली नसती तर मला डॅडना बरे नाही हे कसे कळले असते. हा तुझ्यासाठी स्पेशल खाऊ. मी लगेच डॅडला डॉक्टरकडे घेऊन जातो, उद्या परत ये हं. खारुताई दोन पायावर उभी राहून ऐकत असते. तिला खूप बरे वाटते. तिच्या हुशारीमुळे आजोबांना लवकर बरे वाटणार असते ना. अशी आमची हुशार खारुताई. बाय बाय.